chinimandi.com podcast.
भीमाशंकर कारखाना देणार 2690 रुपये पहिला हप्ता. सन 2019-20 गाळप हंगामात ऊसाला 2690 रुपये प्रति टन इतका पहिला हप्ता देण्याचा निर्णय येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानं घेतल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. ही रक्कम शुक्रवारी ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत FRP नुसार 2690 रुपये प्रथम हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. बाळासाहेब बेंडे म्हणाले की चालू हंगामात 15 डिसेंबर अखेर 1,837 टन ऊसाचं गाळप झालं आहे. 2690 रुपये प्रतिटनाप्रमाणे 27,12,52,000 रुपये ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. तरी कार्यक्षेत्र आणि परिसरातील ऊस उत्पादकांनी भीमाशंकर कारखान्यास ऊस गाळपास देऊन सहकार्य करावं असं आवाहन बेंडे यांनी केलं.